यिर्मयाह अध्याय 36. यहुदाचा राजा ओशिया याचा मुलगा यहोयाकीम याच्या कारगिर्दीच्या चौथ्या वर्षात असे झाले की यिर्मयाहकडे परमेश्वरापासून वचन आले. ते म्हणाले, तू आपणासाठी गुंडाळी घे आणि यहुदा, इस्रायल आणि इतर राष्ट्रे यांच्याविषयी मी तुला सांगितलेले सर्व वचन त्यावर लिही. योशियाच्या दिवसापासून आतापर्यंत मी तुला सांगितलेली प्रत्येक गोष्ट लिही. कदाचित यहुदाचे लोक मी जे अरिष्ट त्यांच्यावर आणण्याची योजले आहे ते ऐकतील. कदाचित प्रत्येक जण आपल्या कुमार्गापासून वळेल. मग मी त्यांच्या आणण्याची व पापांची क्षमा करेल. मग यिर्मयाहने नेरियाचा मुलगा बारूक याला बोलावले आणि परमेश्वराने त्याच्याशी बोललेली सर्व वचने यिर्मयाहने सांगितली व बारुखाने पटावर लिहून काढली. पुढे यिर्मयाहने बारुखाला आज्ञा दिली. तो म्हणाला, मला मनाई आहे आणि मी परमेश्वराच्या घरात जाऊ शकत नाही, म्हणून तू जा आणि मी सांगितल्याप्रमाणे तू जे पटावर लिहिले ते वाच. परमेश्वराच्या मंदिरात उपवासाच्या दिवशी लोकास ऐकू येतील आणि यहुदा नगरातून आलेले सर्व लोकास ऐकू येतील अशी वाचून दाखव. कदाचित ते परमेश्वरापुढे आपल्या दयेची विनंती सादर करतील. कदाचित प्रत्येक व्यक्ती आपल्या कुमार्गापासून वळेल, कारण परमेश्वराचा जो क्रोध व कोप या लोकांविरुद्ध सांगितला आहे तो भयंकर आहे. म्हणून यिर्मयाहने संदिष्टाने नेरियाचा मुलगा बारूक याला जे आज्ञा दिली होती ती प्रत्येक गोष्ट केली. त्याने परमेश्वराची वचने त्या गुंढाळीतून मोठ्याने परमेश्वराच्या घरात वाचली. योशियाचा पुत्र यहोयाकीम राजाच्या कारगिर्दीच्या 5व्या वर्षात 9व्या महिन्यात यरुशलेमेतल्या सर्व लोकांनी व जे सर्व लोक यहुदाच्या नगरातून यरुशलेमेस आले त्यांनी परमेश्वराच्या आदरासाठी उपासाची घोषणा केली. त्या बारुखाने मोठ्या यिर्मयाहची गुंढाळीवरील वचने परमेश्वराच्या घरात शाफान लेखाचा मुलगा गमर्या याच्या खोलीत वर अंगणात नव्या दाराच्या प्रवेशाजवळ सर्व लोकांच्या कानी पडतील अशी वाचली. आता शाफानाचा मुलगा गमर्या याचा मुलगा मिखाया परमेश्वराची सर्व वचने त्या पुस्तकातून ऐकली. तो खाली राजाच्या घरात चिटणीसाच्या खोलीत गेला. तेव्हा पहा, सर्व अधिकारी लेखक अलिशामा, शमायचा मुलगा दलाया, अकबोराचा मुलगा एलनाथान, शफानाचा मुलगा गमर्या व हननाचा मुलगा सिदिकिया आणि सर्व वरिष्ठ अधिकारी तेथे बसले होते. त्या बारूक लोकांच्या कानी पडेल असे पुस्तकातून वाचत असता जी सर्व वचने मिखायाने ऐकली ती त्याने त्यांना कळवली. मग त्या सर्व अधिकाऱ्यांनी बारुखाकडे कुशाचा मुलगा शलमिया याचा मुलगा नथना याचा मुलगा यहुदी याला पाठवून सांगितले की ज्या गोंधळीतून तू लोकांच्या कानी पडेल असे वाचले ती तू आपल्या हाती घेऊन ये. नेरियाचा मुलगा बारूक ती गुंडाळी आपल्या हातात घेऊन त्यांच्याजवळ आला. मग ते त्यास म्हणाले, खाली बस आणि आम्हास ऐकण्यासाठी वाचून दाखव. म्हणून बारुखाने तो पट वाचला. असे झाले की जेव्हा त्यांनी सर्वशने ऐकली तेव्हा प्रत्येक मनुष्य भयभीत होऊन एकमेकाकडे वळले. ते बारुखाला म्हणाले, आम्ही ही सर्व वचने खचित राजाला कळवतो. मग ते बारुखाला म्हणाले, तू यिर्मयाहच्या तोंडची सर्व वचने कशी लिहिली हे आम्हास सांग. बारूक त्यांना म्हणाला, त्यांनी ही सर्व वचने मला सांगितली व मी ती शाईने या पटावर लिहिली. मग ते अधिकारी बारुखाला म्हणाले, जा तू स्वतः आणि यिर्मयाह सुद्धा लपून राहा. तुम्ही कोठे आहात हे कोणालाही कळून देऊ नका. मग त्यांनी ती गुंडाळी अलिशामा चिटणीसाच्या खोलीत ठेवली आणि ते चौकात राजाकडे गेले व त्यांनी त्यास ही वचने कळवली. राजाने यहुदीला ती गुंडाळी आणण्यासाठी पाठवले. यहुदीने अलिशामा चिटणीसाच्या खोलीतून गुंडाळी घेतली. नंतर यहुदीने तो राजाला व त्याच्या बाजूला उभा असलेल्या अधिकाऱ्यांना मोठ्याने वाचून दाखविला. आता तो 9वा महिना होता म्हणून राजा हिवाळ्याच्या घरात बसला होता आणि त्याच्यासमोर शिगडी पेटलेली होती. तेव्हा असे झाले की यहुदीने 3-4 पाने वाचल्यावर राजाने चाकूने ते कापले आणि ती सर्व गुंडाळी शेगडीतल्या विस्तवात नष्ट होऊन जाईपर्यंत त्याने त्यामध्ये फेकून दिली. परंतु राजाने व त्याच्या सेवकांनी ही सर्व वचने ऐकली तरी ते घाबरले नाहीत. त्यांनी आपले वस्त्रही फाडले नाहीत. राजाने ती गुंडाळी जाळू नये म्हणून एलनाथान, दलया व गमर्या यांनी त्यास विनंती केली, पण राजाने त्यांचे ऐकले नाही. यहोयाकीम राजाने लेखक बारुखाला व यिर्मयाह संदेशाला अटक करण्यासाठी हमेलेखाचा मुलगा यर हमेल व अज्रियालाचा मुलगा सरेया व अब्देलचा मुलगा शेलेम्या यांना आज्ञा केली, पण त्यांना परमेश्वराने लपविले होते. नंतर राजाने गुंडाळी व जी वचने बारुखाने यिर्मयाहच्या मुखापासून ऐकून लिहिली होती ती जाळल्यावर यिर्मयाहकडे परमेश्वराचे वचन आले. ते म्हणाले, परत जा, तू आपल्यासाठी दुसरी गुंडाळी घे आणि जी मूळची वचने पहिल्या गुंडाळीत होती जी यहुदाचा राजा यहोयाकीम याने जाळली ती सर्व त्यामध्ये लिही. मग तो यहुदाचा राजा यहोयाकीम याला सांग, परमेश्वर असे म्हणतो, तू ही गुंडाळी जाळली व म्हणलास, खचित बाबेलचा राजा येईल आणि या देशाचा नाश करील व यातले माणसे व पशु या दोघांचाही नाश करील, असे हिच्यात तू का लिहिले आहे? म्हणून यहुदाचा राजा यहोयाकीम याच्याविषयी परमेश्वर म्हणतो, त्यास दाविदाच्या सिंहासनावर बसायला कोणी राहणार नाही, तर त्याचे प्रेत दिवसातल्या उन्हात आणि रात्रीच्या थंडीत बाहेर टाकण्यात येईल. कारण मी त्याला, त्यांच्या वंशजाला व त्याच्या सेवकांना त्यांच्या अन्यायामुळे मी शिक्षा करीन, आणि जे सर्व अरिष्ट मी त्यांच्यावर व यरुशलेम मध्ये राहणाऱ्यावर व यहुदाच्या प्रत्येक व्यक्तीवर आणीन. मग यिर्मयाने दुसरी गुंडाळी घेतली व ती नेरियाचा मुलगा बारूक लेखकाला दिली, आणि जी गुंडाळी यहुदाचा राजा यहोयाकीम यांनी अग्नीत जाळली होती तिच्यातील सर्व वचने त्याने यिर्मयाच्या तोंडातून ऐकून तिच्यात लिहिली. आणखी त्यामध्ये तशाच दुसऱ्या पुष्कळ वचनांची भर घातली.